अध्याय 4 पेत्र एन युहान लोखारे बोले तोवे याजक देवळा मोठो शिपाय एन साधू की लोक त्यावोई चाली येना कहाका त्या लोखाल हिकाळी नाखेत का ईसू मोरना माने उठ्यो ते कोई बादा लोक मोरना माने उठी ये गोठिये बोदल त्याल रोग येनी तोवे त्याहाय पेत्राल एन युहानाल ओटक कोया एन दिही बुडीन झुंझडा पोड्या त्या हाटी त्याल हकाळहे हुदू तुरुंगामा कोंडीत होया पेन बातमी वणणारा खूबोज लोखाय बोरसो थव्यो ओढा 5,000 लोक ता टोळो जायलाता पासे बिहिरे दिही एहको जायका यहुदी लोखा अधिकारी वडील एन शास्त्री लोक एन हान्ना नावा मोठो याजक एन कायफा योहान अलेक्झांद्रिया एन मोठा याजका कुटुंबा माने ये बादे मेळीन यरुशलेम सैरामाय योके जागे टोळो जाये एन त्याहाय त्याहाल माझे वीस उभा कोइन होद्या तुम्हा ई का गोती कोई एन का नावे को कोया तोवे पेत्रे चोखे आत्मे को पुरो इन त्याहा लाख्या लोखा अधिकार है एन वड़ी लोखाय योका लेंगड़िया हाव कोहड़ी माया जाए मंजे तो केह को हरो जायो या बदल आजे आमे जवाब ओहे तर तुम्हाल एन बादा इस्राएल लोखाल ई हुम जाए का ज्या इसूल तुम्हाय फासी खांबाव मायेल त्याल देवे मोरना माने उठाड़िया त्या नासरी ईसू ख्रिस्ता नावे कोई ई लेंगड़िया माहू हरा ओन तुम्हें आगाड़ी उबा है देवा वचनामाय आखल्या प्रमाणे ईसू दोगड़ा हरको है जो दोगड बांधणार हाल पोटेल नाही तो दोगड गुआमाय मुख्य दोगड जायो एन तो ओज है एन तारण बिहरा कादा पानी ना है कहाका जापाने तारण ओ योहड़ा बिहरा कोहाज नाव जुगा बोंदल्या महामाय देना नाय तो वे पेत्र एन योहाना इमते इन तेहको जिया सादा एन बोला हैता एहको हमजीन त्याहाल नोवाय लागी एन या ईसू आरे आता ई त्याहे बोळख्या हारा जायला माहू त्याहा उंगिया उभा आता त्याल देखीन त्याहाल बोलता येणार नाही पासे त्याहाय त्याहाल न्याय सोबाय बा जायना हुकुम देनो एन त्या आपसमा विचार कोता लाग्या त्या आखता लाग्या या माहा काय कोवा कहा का खोराज त्याहाय नोवाय काम को ह्या ई बादा यरुशलेम सेरा मान्याल हुमजहा ई आपहाल नाय आखता येणार नाय पेन बातमी लोखामाय जास्ती नाय फैलाय जोजे त्या हाटी त्याहाल ओढी ताकीद देवा का या आघाडी तुमा इसू नावे कोई लोखामा कादा जारे काईज बोलहामा पासे त्याहाय त्याहाल हादीन दोम काढीन हुकुम देई नाख्या का इसू नावे कोय बोलहा एन हिकाढा बीमा पेन पेत्र एन युहाने त्याहाल जवाब देनो का देवा नाय वोनाता तुमे वोनाय वा ई देवा नोजरे कोय हारा का नाय हारा है या तुमा विचार कोआ काका जी आम्हाय देख्या एन वोनाय हा ती बोल्यावाची आम्हाल रोवाय नाय तोवे त्याहाल त्याहाय दोम काढीन आजू सोडी देना शिक्षा केहकोय देवा ई लोखे कोय त्याहाल होमजाय नाय कहाका कोले गोठिये बदल बादा लोक देवा नाव लेत कहाका ज्या महाल हारा कोयेल त्या उमर 40 वराने जास्ती आती जोवे त्या सुट्या तोवे त्याहा जोडीदार हापा फिरियेना एन मुख्य याजक वडील लोखाय जी काय आखेल ती त्याहाल आख्या ई वोनायन त्याहाय देवाल योके मोने प्रार्थना कोई नाख्या का ओ उचला देव मालका जोग दोरती यहा एन त्यामाय जी काय हे त्या बाधाल उजबाडणारो तुझ हा आमे वाढ वडील तो सेवक दावित राजा या मुये कोय देवा चोखे आत्मे कोय तो बोलह्यो पारदेशी लोक रोगवाईन कहा उठ्या एन लोक कहा नोकामा विचार को था मालका विरुद्ध एन त्या ख्रिस्ता विरुद्ध दोरती ओर्या राजा लोडा हटी उभा रोह्या एन अधिकारी योके जागे टोळवाय हा ई खोराज जया कहाका ज्या तुये निवड कोई तो चोखो सेवक ईसू त्याल तुये राजा बनाड्यो या विरोध या सेरा माय पारदेशी एन इस्रायला लोक यहा आरेज हेरोद राजा एन पिलात पारदेशी अधिकारी योके जागे टोळवाय हा या हाटी का जी काय ओरा जुजे त्या हाटी ती तुये तो आथे कोय एन तो विचारे कोय नेमला ता ती त्याहे कोवा तर ओ मालका आमी तू त्याहा दोम काढणा असे एन तो सेवकाय पुरे एमते कोय तो वचन बोलवा ओढा दान दे एन हरा कोरा हटी तू तो आथ लांबो को ओ एन एहकोय को ओ का तो चोखो सेवक ईसु या नावे कोई मोठे कामे एन नवाय गोठी देखाड जोवे त्याहा प्रार्थना पारवाय तोवे तो जागो आलियो एन त्या देवा चोखे आत्मे को पुरा होईन एमते कोय देवा वचन बोलता लाग्या तोवे बोरसो थवनारा टोळो योका मोना एन योका जीवा तो त्याहा दोन दौलत माने कादा नाय आखी सोके का ई मा पोद्र्या है तर ती त्याहा बादावाना योके जागाता प्रेषित मोठे गोतिकोय मालक ईसू मोरना माने उठ्यो त्या पुरावा देत एन त्या बाधावय देवा मोठी दया ती त्या मानिहाल कादालूच कोहडा कोमी नाता काहका जोला बू येन आयते गुआ मालक आता तोलाय ती वेचेल एन वेचले वास्तू पोशा इन प्रेषिता ताबा मत होवेत एन जाल गोरेज पोडे त्या बाधाल त्या वाटी देत ता योग योसेफ नवा हुआता प्रेषित त्याल बारनबा म्हणजे समाधाना पोहो आखेत तो योका लेवी कुळा एन कुपर देशा मान्यातो त्या बुयाती ती ते वेची एन त्या पोशा प्रेषिता ताबामा देना।